सुपर इट्स 93.5 रेड एफएम काइंडली एक्सक्यूज विद शाइन बजरंगी भाईजान के साउंड ट्रैक्स आपने सुना जिंदगी कुछ तो बता 7:40 हो गया टाइम हैप्पी ओनम टू यू। वैसे ओनम के अवसर पे मैं सोच रहा था किसको ओनम विश करूं किसको ओनम विश करूं, तो मैंने एक बहुत ही फेमस एक्ट्रेस को कॉल लगा दिया। शी इज वन अ नेशनल अवार्ड एंड शी इज ऑल्सो स्टार्ड इन एन एक्सट्रीमली फेमस बॉलीवुड सॉन्ग। ओके, आई हैव गॉट प्रिया मनी विथ मी। 1 2 3 4 गेट ऑन द डैम फ्लोर। 1 2 3 4 नमस्ते मैम।
नमस्ते,
हाउ आर यू? हैप्पी ओनम टू यू बाय द वे।
थैंक यू वेरी मच। यू शुड नॉट से नमस्ते, यू शुड से नमस्कारम।
Namaskaram and happy Onam to you.
No, this is again that if you have to say it in Malayalam, you should say Onasham Sadal.
Okay, this is going to be hard. Let's see. Namaskaram, Onam, Asham Sadal.
Yes, perfect.
Thank God. Okay. वैसे we're talking about how Bollywood dialogues in Malayalam में सुनके उसको कैसा लगेगा? You want to give a shot?
I don't mind, but I may not be able to say it the same way that it has been said.
Mm-hmm.
But I can.
Yeah, give the Priya Mani style. That's okay.
Yeah, sure.
Yeah, go for an Amitabh Bachchan dialogue like हम जहाँ पे खड़े होते हैं line वहीं से शुरू हो जाती है.
Okay. यान एवढा निकलन्दो. Line avadan thodangunnunda or line avadan thodangunnunda.
Okay, I can never imitate that. I was wondering if you could give me some Malayalam classes on radio right now.
Sure.
Super. Okay, so let's see.
You'll have to pay me. I'm not going to do this free.
Hey, Bhagwan. Acha, I can pay you with kindness and good hearts and wishes and all of that.
I expect only kind. I don't want cash.
Okay. every movie first day first show I'll watch. अच्छा वो तो बहुत लोग करते हैं।
और क्या कर सकते हो?
Let's see, I can sing for you, I can dance for you.
But I can't see you dance, no.
What do you want, madam? फिर आप ही बोलो।
Let me think about it and I'll get back.
Super. उससे पहले, give me some Malayalam lessons on radio now.
Okay.
Okay, super.
What you want to say, I'll say it in Malayalam for you.
Super. Okay. My name is Shayan.
End pair is Shayan.
End pair is Shayan. Okay. Priya Mani is one of the greatest fans of my show.
പ്രിയ മണി എന്ന് പറഞ്ഞ ഈ വലിയ നടി എന്റെ ഷോന്റെ വലിയൊരു ആരാധകരാണ്.
ഓക്കേ, ഐ ഹാവ് ടു ഷോർട്ടൻ ദ ലൈൻ, ഇറ്റ്സ് ഇംപോസിബിൾ.
ഓക്കേ, പ്രിയ മണി
എന്റെ ഷോന്റെ
ഒരു വലിയ ഫാൻ ആണ്.
നൗ വാട്ട് ഐ വിൽ ഡു ഈസ് ഐ വിൽ എഡിറ്റ് ഓൾ ഓഫ് ഇറ്റ് ആൻഡ് പ്ലേ ഇറ്റ് റിപ്പീറ്റഡ്ലി. No. But Priya, thank you so much for being a part of the show. You let me know how I can give back.
I will. Yes. But I'll hold this on. I won't let you know immediately because nothing is coming to my head at the moment. But I'll let you know. I'll hold you on to this.
Absolutely. Please do. Because anyway, it's so difficult for men to decipher what women wants. So, aap hi khud bata dena mujhe.
Pakka.